Book 2 81
81
Минулий час 1
Бутакал
Бутакал
Писати
Ліхіне
Ліхіно
Він писав листа
त्याने एक पत्र लिहिले
त्याने एक पत्र लिहिले
А вона написала листівку
तिने एक कार्ड लिहिले
तिने एक कार्ड लिहिले
चिताते
वाचणे
वाचणे
विन चिताव जर्नल
त्याने एक नियतकालिक वाचले
त्याने एक नियतकालिक वाचलो
А вона читала книгу
आणि तिने एक पुस्तक वाचले
आणि तिने एक पुस्तक वाचलो
ब्राते
घेणे
घेणे
विन उज्याव सिगारेटो
त्याने एक सिगारेट घेतली
त्याने एक सिगरेट घेतली
Вона взяла частину шоколадки
तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला
तिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला
Він був невірний, а вона була вірна
तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती
तो बेईमान होता पण ती प्रामाणिक होती
Він був ледачий, а вона була старанна.
तो आळशी होता पण ती मेहनती होती
तो आळशी होता पण ती मेहनती होती
Він був бідний, а вона була багата.
तो गरीब होता पण ती श्रीमंत होती
तो गरीब होता पण ती श्रीमंत होती
Він не мав грошей, лише борги.
त्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.
त्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.
Він не мав щастя, лише нещастя.
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
त्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.
Він не мав успіху, лише невдачі.
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.
त्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.
Він не був задоволеним, а незадоволеним.
तो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.
तो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.
Він не був щасливим, а нещасливим.
तो आनंदी नव्हता, तर उदास होता.
तो आनंदी नव्हता, तर उदास होता.
Він не був приємним, а неприємним.
तो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.
तो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.